अस्य श्री आदित्य हृदय स्तोत्र महामंत्रस्य अगस्त्यो भगवान ऋषिः अनुष्टुप् छन्दः श्री सूर्य नारायणो देवता निरस्ताशेष विघ्नतया सर्वत्र जय सिद्ध्यर्थे जपे विनियोगः ध्यानम् जयति जयति सूर्य सप्तलोकैकदीपः किरणमृदि तदापः सर्वदुःखस्य हर्ता अरुणकिरणगम्यश्चाविरादित्यमूर्तिः परम परम दिव्यं भास्करं तं नमामि परिश्रान्तं समरे चिन्तयातितं रावणं चाग्रतो दृष्ट्वा युद्धाय समुपस्थितं दैवतैश्च समागम्य द्रष्टुमभ्यागतो रणम् उपागम्याब्रवीद्रामम् अगस्त्यो भगवान् ऋषिः राम राम महाबाहो शृणु मुख्यं सनातनम् येन सर्वानरी वत्स समरे विजयिष्यसि आदित्य हृदयं पुण्यं सर्वशत्रुविनाशनम् जयावकं जपे नित्यम् अक्षय्यं परमं शिवम् सर्वमङ्गलमाङ्गल्यं सर्वपापप्रणाशनम् चिन्ताशोकप्रशमनम् आयुर्वर्धनमुत्तमम् रश्मिमन्तं समुद्यन्तं देवासुरनमस्कृतं पूजयस्वमिवस्वन्तं भास्करं भुवनेश्वरं सर्वदेवात्मकोकेशस्तेजस्वी रश्मिभावनः एष देवासुरगणा लोकान् पादिगभस्तिभिः येष ब्रह्मा च विष्णुश्च शिवस्कन्द प्रजापतिः महेन्द्रो धनदकारो यमः सोमो ह्यपाम्पतिः पितरो वसवः साध्या ह्यश्विनौ मरुदो मनुः वायुर्वह्नि प्रजा प्राणः ऋतुकर्ता प्रभाकरः आदित्यः सविता सूर्यः खगः पूषायास्तिमान् सुवर्णसदृशो भानुः हिरण्यरेता दिवाकरः हरिदश्व सहस्रार्चिः सप्त सप्तिर्मणिजिवान् तिमिरो मधनः शम्भुः त्वष्टा मार्ताण्ड अंशुमान् हिरण्यगर्भः शिशिरः तपनो भास्करो रविः अग्निगर्भोदिते पुत्रः शङ्खः शिशिरनाशनः व्योमनाथस्तमो ऋग्यजुत्सामपारगः घनवृष्टिरवामित्रो विन्ध्यवीथी प्लवङ्गमः आतपी मण्डली मृत्युः पिङ्गलः सर्वतापणः कविर्विश्वो महातेजाः रक्तः सर्वभवोद्भवः आतपी मण्डली मृत्युः पिङ्गलः सर्वतापणः कविर्विश्वो महातेजाः रक्तः सर्वभवोद्भवः नक्षत्रग्रहताराणाम् अधिपो विश्वभावनः तेजसामपि तेजस्वी द्वादशात्मन्नमोऽस्तु ते नमः पूर्वाय गिरये पश्चिमायाद्रये नमः ज्योतिर्गणानां पतये ದಿನಾಧಿಪತಯೇ ನಮಃ. ಜಯಾಯ ಜಯ ಭದ್ರಾಯ ಹರ್ಯಶ್ವಾಯ ನಮೋ ನಮಃ. ನಮೋ ನಮಃ ಸಹಸ್ರಾಂಶೋ ಆದಿತ್ಯಾಯ ನಮೋ ನಮಃ. ನಮಃ ಉಗ್ರಾಯ ವೀರಾಯ ಸಾರಂಗಾಯ ನಮೋ ನಮಃ. ನಮಃ ಸರ್ವಭಕ್ಷಾಯ ರೌದ್ರಾಯ ವಪುಷೇ ನಮಃ. ತಮೋಘ್ನಾಯ ಹಿಮಘ್ನಾಯ ಶತ್ರುಘ್ನಾಯ ವಿದಾತ್ಮನೇ ಕೃತಘ್ನಘ್ನಾಯ ದೇವಾಯ ಜ್ಯೋತಿಷಾಂ ಪತಯೇ ನಮಃ. ಚಾಮೀಕರಾಭಾಯ ವನ್ನಯೇ ವಿಶ್ವಕರ್ಮಣೆ ನಮಸ್ತಮೋಪಿ ನಿಘ್ನಾಯ ರುಚಯೇ ಲೋಕಸಾಕ್ಷಿಣೇ. ನಾಶಯಕ್ಕೇಶ ವೈಭೂತಂ ತಥೇವ ಸೃಜತಿ ಪ್ರಭುಃ. ಪಾಯತ್ಯೇಶ ತಪತ್ಯೇಶ ವರ್ಷತ್ಯೇಶ ಗವಸ್ಥಿಭಿಃ. ತೇಷ ಸುಪ್ತೇಷು ಜಾಗತಿ ಭೂತೇಷು ಪರಿಧಿಷ್ಠಿತಃ. ಏಷ ಏವಾಗ್ನಿಹೋತ್ರಂ ಚ ಫಲಂ ಚೈವಾಗ್ನಿಹೋತ್ರಿಣಾಂ. ವೇದಾಶ್ಚ ಕ್ರತವಶ್ಚೈವ ಕ್ರತೂನಾಂ ಫಲಮೇವ ಚ. ಯಾನಿ ಕೃತ್ಯಾನಿ ಲೋಕೇಷು ಸರ್ವ ಏಷ ರವಿ ಪ್ರಭುಃ. ಯೇನ ವಾ ವತ್ಸು ಕೃಚ್ಛೇಷು ಕಾಂತಾರೇಷು ಭಯೇಷು ಚ. ಕೀರ್ತಯನ್ ಪುರುಷ ಕಶ್ಚಿತ್ ನಾವಸೀದತಿ ರಾಘವ. ಪೂಜಯ ಸ್ವೈರಮೇಕಾಗ್ರಹ ದೇವದೇವಂ ಜಗತ್ಪತಿಂ. ಏತತ್ ತ್ರಿಗುಣಿತಂ ಜಪ್ತ್ವಾ ಯುದ್ಧೇಷು ವಿಜಯಿಷ್ಯಸಿ. ಅಸ್ಮಿನ್ ಕ್ಷಣೇ ಮಹಾಬಾಹೋ ರಾವಣಂ ತ್ವಂ ವಧಿಷ್ಯಸಿ. ಏವ ಮುಕ್ತ್ವಾ ತಥಾಗಸ್ತ್ಯೋ ಜಗಾಮ ಚ ಯಥಾಗತಂ. ಏತಶ್ರುತ್ವಾ ಮಹಾತೇಜ ನಷ್ಟ ಶೋಕೋ ಭವತ್ತದಾ. ಧಾರಯಾಮಾಸ ಸುಪ್ರೀತೋ ರಾಘವ ಪ್ರಯತಾತ್ಮವಾನ್. ಆದಿತ್ಯಂ ಪ್ರೇಕ್ಷ್ಯ ಜಪ್ತ್ವಾ ತು ಪರಂ ಹರ್ಷಮವಾಪ್ತವಾನ್. ತ್ರಿರಾಚಮ್ಯ ಶುಚಿರ್ಭೂತ್ವಾ ಧನುರಾದಾಯ ವೀರ್ಯವಾನ್. ರಾವಣಂ ಪ್ರೇಕ್ಷ್ಯ ಭೀಷ್ಟಾತ್ಮ ಯುದ್ಧಾಯ ಸಮುಪಾಗಮತ್ ಸರ್ವಯತ್ನೇನ ಮಹತ ವಧೇ ತಸ್ಯ ಧೃತೋ ಭವತ್. ಅಥ ರವಿರವತನ್ ನಿರೀಕ್ಷ್ಯ ರಾಮಂ ಮುದಿತಮನಃ ಪರಮಂ ಪ್ರಕೃಷ್ಯಮಾಣಃ. ನಿಶಿಚರ ಪತಿ ಸಂಕ್ಷಯಂ ವಿದಿತ್ವಾ ಸುರಗಣ ಮಧ್ಯ ಗತೋ ವಚಸ್ತ್ವರೇತಿ. ಭಾನೋ ಭಾಸ್ಕರ ಮಾರ್ತಾಂಡ ಚಂಡರಶ್ಮೇ ದಿವಾಕರ. ಆಯುರಾರೋಗ್ಯಮೈಶ್ವರ್ಯಂ ಪುತ್ರಾಂಶ ದೇಹಿ ಮೇ ಸದಾ.